यंगिस्तान मूवी से सुनो ना संगमरमर, सुपर रोमांटिक गाना आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार आपका वेलकम कर रही हूँ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज आपल्याबरोबर कोणीतरी खास व्यक्ती गप्पा मारायला येणार आहे आणि बऱ्याच दिवसांपासून आपण एक कॉन्टेस्ट सुद्धा घेतोय हॅशटॅग असेही एकदा व्हावे। सो आज आपल्या बरोबर आहेत असेही एकदा व्हावे या मराठी मूवीचे डिरेक्टर म्हणजेच सुश्रुत भागवत सर।
हॅलो सर।
हॅलो, नमस्कार।
बर सर, आता असेही एकदा व्हावे ही कन्सेप्ट कशी जन्माला आली सांगा जरा।
मुंबईमध्ये आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा खूप ट्रॅफिक होतं आणि त्या ट्रॅफिक मध्ये एंटरटेन करणारा, इन्फॉर्मेस देणारा ही एक मोठी एजन्सी किंवा मोठी लोक असतात, ती म्हणजे अर्थात रेडिओ आणि तुमच्यासारखे आरजे। सो एक आरजे आणि एक फॅन असा एक इंटरॅक्शनचा कॉल आम्ही त्या दिवशी गाडीत ऐकला, मी आणि शर्माने पिल्ले, आम्ही दोघांनी फिल्मचा स्टोरी स्क्रिप्ट प्ले आमची आहे आम्ही केला आहे। सो वी वर ट्रॅव्हलिंग टुगेदर आणि त्या वेळेला त्या शो मध्ये त्या आरजेला एका फॅनने फोन केला आणि ती फॅन त्या आरजेला असं म्हणाली, तुझा आवाज ऐकला की मला खूप एनर्जी मिळते आणि आय एम इन लव्ह विथ युअर व्हॉइस। आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मी दुःखी आहे आयुष्यात, त्या त्या वेळेला मी तुमचा आवाज नक्की ऐकते आणि मला फक्त एनर्जी मिळते। तर ऑब्व्हियसली त्या आरजेने तुला विचारलं की तू ऐकत, कधीही तुझ्या मनात आलं की तू माझा आवाज ऐकतोस असं म्हणजे तर कसं ऐक। तर ती फॅन त्यांना त्या आरजेला असं म्हणाले, तुमचे जेवढे शोज आजपर्यंत एअर झाले ते सगळे शोज मी रेकॉर्ड केले। सो असे पण फॅन्स असतात। सो त्यातनं बेसिकली असं एक डोक्यात आलं की आजच्या फॅन आणि एक आरजे ह्याची लव्ह स्टोरी, एक वेगळ्या पद्धतीची लव्ह स्टोरी आपण डिझाईन करायला पाहिजे।
सो डिरेक्टर सुश्रुत भागवत सरांबरोबरच्या आपल्या गप्पा या अशाच सुरू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।